नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरक्षा मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्षपद सांबाळून वेगवेगळ्या मंत्रालयांनी आनी खात्यांनी घेतिल्ल्या उपायांचे नियाळ घेवपा खातीर खासा बसकेन वांटो घेतलो. रशियेचे पयले उपप्रधानमंत्री डॅनिस मेंटुरोव आयच्यान भारत भेटीर आसतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज दनपरां विधानसभा वेंचणुके आदी प्रचार करपा खातीर 2 दिसांच्या भेटीचेर आसामांत पावतले. 19 राज्यांनी आता मेरेन 9.25 कोटी शेतकार आयडी तयार जाल्यात अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आसामांतल्या 2 वेंचणुकेच्या प्रचार रॅलींनी उलोवप केलें. आसामांत एनडीएच्या फाटल्या 10 वर्सांत राज्यांत म्हत्वाची प्रगती जाल्या. आसामाक संवसारीक पावण्यार वळखतात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. गरीब आनी मध्यमवर्गीय लोकांचे कल्याण भाजपा खातीर मुखेल प्राधान्य उरलां. समावेशी उदरगत साध्य करपा खातीर पक्षान सदांच मुळावी बांदावळ, शिक्षण आनी भलायकी सेवा हांचेर लक्ष केंद्रीत केलां अशें गोगामुखांत रॅलींत मार्गदर्शन करतना नरेंद्र मोदी हांणी सांगलें.
एक समय था जब दुनिया में असम की चर्चा चाय के लिए होती. असम यानी चाय, दुनिया भर में असम की चाय की सुवास थी. अब असम को दुनिया चाय के साथ साथ चिप से भी पहचानेगी. वो दिन दूर नहीं जब असम के सेमीकंडक्टर प्लांट से चिप का उत्पादन शुरू हो जाएगा. ये असम को आधुनिक टेक्नोलॉजी के एक बहुत बड़े हब के रूप में विकसित करेगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरक्षा मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्षपद सांबाळून वेगवेगळ्या मंत्रालयांनी आनी खात्यांनी घेतिल्ल्या उपायांचे नियाळ घेवपा खातीर खासा बसकेन वांटो घेतलो आनी अस्तंत आशियांतल्या चालू संघर्षाच्या संदर्भात नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानाचेर फुडल्या उपक्रमाचेरूय चर्चा केली. ह्या विशयाचेर ही दुसरी खाशेली बसका आशिल्ली. हे बसकेंत प्रधानमंत्र्यांनी सामान्य मनशांखातीर गंभीर गरजांचें मूल्यांकन केलें. खरीफ आनी रबी हंगामांत देशांत चाऱ्याची उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर तांणी भासाभास केली. चालू आशिल्ल्या संघर्षाच्या वायट परिणामापासून नागरिकांची राखण करपा खातीर सगळे यत्न करचे पडटले अशें निर्देश प्रधानमंत्र्यांनी दिले. अस्तंत आशियांत संकश्ट आसून लेगीत खरीफ हंगामा खातीर देशभरांत सारे पिकाची बियां आनी शेतकी रसायनाचो फावो तो साठो उपलब्ध आसा अशें सरकारान स्पश्ट केलां. शेतकी आनी शेतकार कल्याण खात्याचे अतिरिक्त सचीव डॉ मनिंदर कौर द्विवेदी हांणी काल नवी दिल्लीत जाल्ल्या आंतरमंत्री बसकेन अस्तंत आशियांत चालू आशिल्ल्या घडामोडीविशी उलयतना अशें सांगलें. देशभरांत खरीफ पिकाचे 185 लाख क्विंटल वयर बियो उपलब्ध आसात अशी म्हायती तांणी दिली. रशियेचे पयले उपप्रधानमंत्री डॅनिस मेंटुरोव आयच्यान 2 दिसांच्या भारत भेटीर आसतले. हे भेटी वेळार ते नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांची भेट घेवपाचे आसात. तशेंच रशियेचे उपप्रधानमंत्री राष्ट्रीय राजधानीतल्या सेवा तीर्थ हांगा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवल हांकां मेळटले. केंद्रीय घरमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी अमित शाह आपल्या पक्षाच्या वेंचणुके संबंधीत कार्यावळींनी वांटो घेवपा खातीर काल राती कोलकाता पावले. आयज सकाळीं बाबनीपूर मतदारसंघांतल्या उमेदवारी दाखल करतना सुवेंदू अधिकारी हांचे वांगडा आसतले. हजारा मोरे सावन सर्वेक्षण इमारती मेरेनच्या रोड शोन ते वांटेकार जातले. ते आयज दनपरां विधानसभा वेंचणुके आदी भारतीय जनता पार्टी आनी एनडीएच्या हेर उमेदवारांचे प्रचार करपा खातीर 2 दिसांच्या भेटीचेर आसामांत पावतले. ते नगाव जिल्ल्यांतल्या कालियापोर मतदारसंघांतल्या मिसा हायस्कूल मैदानाचेर दनपरां सुमार 3 वरांचेर भौशीक रॅलींत उलोवपाचे आसात. फाल्यां मंत्री शाह सकाळीं 11 वरांचेर धुबरी जिल्ल्यांतल्या मेला मैदान भौशीक बसकेन भाजपाच्या उमेदवाराक तेंको दितले. उपरांत ते गोलपारा जिल्ल्यांतल्या दुधनोईक वचून दुधनोई मतदारसंघाच्या उमेदवाराक तेंको दिवपा खातीर प्रचार रॅलींत मार्गदर्शन करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
सध्या देशान कच्च्या तेलाचो साठो जाय तितलो उपलब्ध आसा। फुडले 2 महिने कच्च्या तेलाची पुरवण फावो त्या प्रमाणान उरची हे खातीर सरकारान गरजेची व्यवस्था केल्या अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचीव सुजाता शर्मा हांणी सांगले। देशांतली तेल शुद्धीकरण केंद्रां सध्या पुराय क्षमतेन काम करतात आनी किरकोळ विक्री केंद्रांनी इंधन उणावाची घडणूक घडूंक ना अशी माहिती संयुक्त सचिवान दिल्या।
हमारी क्रूड इन्वेंटरी सफिशियंट है और भारत सरकार ने अगले 2 महीने के लिए सफिशियंट क्रूड के लिए अरेंजमेंट किया हुआ है। हमारी रिफाइनरीज उच्चतम स्तर पर चल रही हैं, रिटेल आउटलेट्स पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है, घरेलू उपभोक्ताओं के लिए पेट्रोल डीजल की दरों में कोई वृद्धि नहीं की गई है।
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचो 39वो दीक्षांत सुवाळो 7 एप्रिलाक देशभर जातलो। मुखेल सुवाळो नवी दिल्लीतल्या मुखेल कार्यालयान जातलो। ह्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले। 51 प्रादेशीक केंद्रांनी एकाच वेळार हो सुवाळो जातलो। पणजी प्रादेशीक केंद्राचो सुवाळो लोकभवनातल्या जुवारी हॉलान दनपरां 3 वरांचेर जातलो। ह्या वेळार गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू मुखेल सोयरे आसतले। पणजी केंद्रांतल्यान वट्ट 1517 विद्यार्थी पदवी मेळोवपाक पात्र आसात। ह्या सुवाळ्या वेळार सुमार 150 विद्यार्थ्यांक पदवी मेळटली। 19 राज्यांनी आता मेरेन 9.25 कोटी शेतकार आयडी तयार केल्यात अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां। तांणी वेगवेगळ्या राज्यांच्या कृशी मंत्र्यांकडेन पुनर्वालोकन बसका घेतली। हे बसकेंत मंत्रीमंडळान साऱ्याची साठवण आनी काळ्या विपणन आड कारवाय करपाक राज्यांक निर्देश दिले। शेतकारांक तांच्या उत्पादनाक फावो ते मोल मेळचे, कागाळी वेळार सुटावो करच्यो, खरेदी थेट शेतकारां कडल्यान करची अशें तांणी सांगलें। कांय पिकांची खरेदी करपा खातीर राज्यांक दिल्ल्या मंजुरी विशीं मंत्री चौहानान खरेदी खरपणान एफएक्यू उत्पादना मेरेन मर्यादीत आसची अशे निर्देश दिले। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सोंपतले। राज्यसभा आयज विचारा खातीर आनी संमत करपा खातीर आंध्र प्रदेश पुनर्गठन दुरुस्ती विधेयक 2026 घेवपाची आसात। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पयलो भाग 28 जानेवारी सावन सुरू जाल्लो आनी अंदू 13 फेब्रुवारी मेरेन चालू आशिल्लो। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो दुसरो पावणो फाटल्या म्हयन्याच्या 8 तारखेक सुरू जालो। पयल्या पावण्यार राष्ट्रपतींच्या उपकार प्रस्ताव आनी 2026-27 वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचेर चर्चा जाली। दुसऱ्या पावण्यार संसदेन अर्थ विधेयक 2026 आनी विनियोग क्रमांक 2 विधेयक 2026 हांकां मान्यताय दिल्या। देशांतल्या विमान घटकांचे उत्पादन आनी देखरेख करपाविशी काल नवी दिल्लीत नागरी विमानन सल्लागार समितीचे बसकेचे अध्यक्षपद नागरी विमानन मंत्री के राममोहन नायडू हांणी केले। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान नायडू हांणी घरगुती क्षमता घटमूट करून आनी भारताक जागतिक विमान पुरवण साखळीत सुवात दिवन आत्मनिर्भर विमान पर्यावरण प्रणाली तयार करप ही सरकाराची दृश्टी आसा अशें सांगलें। हे बसकेंत समितीच्या वांगड्यांनी हे विचार मुखार व्हरपा खातीर एक घटमूट पर्यावरण यंत्रणा तयार करपा खातीर मोलादीक सुचोवण्यो केल्यो। हनुमान जयंती आयज देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी धर्मीक उमेदीन मनयतात। राष्ट्रीय राजधानीत सकाळी सावन हनुमान देवळांनी भक्तांची गर्दी दिसून येता। नवी दिल्लीतल्या कनॉट प्लेस हांगाच्या प्राचीन हनुमान देवळांत लोकांची धावपळ दिसता। ह्या निमतान देवळांनी हनुमान चालिसा, सुंदरकांड आनी अखंड रामायण हांचो पाठ करतात। भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी महाराष्ट्रान वादळा वांगडा गडगड येवपाचो अदमास उक्तायला। आयपीएल क्रिकेटान काल राती लखनौत भारतरत्न अटल बिहारी वाजपेय एकना स्टेडियमात जाल्ल्या सर्तीच्या 5व्या मॅचीत दिल्ली कॅपिटल्सान लखनौ सुपर जायंट्सांक 6 विकेटींनी हारयले। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरक्षा मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्षपद सांबाळून वेगवेगळ्या मंत्रालयांनी आनी खात्यांनी घेतिल्ल्या उपायांचे नियाळ घेवपा खातीर खासा बसकेन वांटो घेतलो। रशियेचे पयले उपप्रधानमंत्री डेनीस मेंतुरोव आयच्या भारत भेटीर आसतले। केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज दनपरां विधानसभा वेंचणुके आदी प्रचार करपा खातीर 2 दिसांच्या भेटीचेर आसामात पावतले। 19 राज्यांनी आतां मेरेन 9.25 कोटी शेतकार आयडी तयार जाल्यात अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें। नमस्कार।